வந்தே குருநாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்ய யே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹாலாஹல மோஹ சாந்தயே புண்டலீகவரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞானதேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹராஜ கீ ஜய. பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹராஜ் கீ ஜய. பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய. ஜய ஜய ரகுவீர சமர்த்த. मुख्य सद्गुरूंचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती याहीवरी वैराग्य प्रबळ वृत्ती उदास केवळ विशेष आचारे निर्मळ स्वधर्म विषयी याहीवरी अध्यात्म श्रवण हरिकथा निरूपण जेथे परमार्थ विवरण निरंतर जेथे सारा सार विचार तेथे होय जगद उद्धार नवविधा भक्तीचा आधार बहुत जनासी. सद्गुरु लक्षण पाहत असताना आपल्या या एवढ्या उभ्या झालेल्या आहेत. सद्गुरूंना विमळ ज्ञान विकाररहित ज्ञान आणि निश्चयाचं समाधान ज्ञानाची प्रत्यक्ष प्रचिती आणि आपणच परमात्मा आहोत अशा निश्चयाने समाधानाची स्थिती अशा दोन महत्वाच्या गोष्टी सद्गुरूंच्या ठिकाणी असल्या पाहिजेत असं समर्थ म्हणतात. आपण ब्रह्म अशा प्रकारची भावना दृढ असेल तर ब्रह्माच्या निश्चयाच्या योगानी त्याचं समाधान ढळलं नाही पाहिजे. समाधान ढळण्याचे अनेक प्रसंग असतात, व्यक्तिगत जीवनामध्ये असतात, आरोग्यविषयक असतात, पती पत्नींच्या संदर्भात असतात, कुटुंबाच्या संदर्भात असतात, मुलांच्या संदर्भात असतात. आपणच देह मन बुद्धी नाही, आपणच सच्चिदानंद स्वरूप आहोत. आपल्या स्वरूपाविषयी निश्चय जर झालेला असेल तर त्याच्या ठिकाणी त्या निश्चयाचं समाधान विलसत असलं पाहिजे असं समर्थांना सांगायचंय. जर स्वरूप स्थितीमध्ये असेल तर संसाराची जी कठीणता आहे त्या कठीणतेने त्याचं समाधान भंग न पावलं पाहिजे. उलट बाजूनी जर विचार केला तर ही साधना देखील होऊ शकते, कारण संसार कठीण असणारच. संसारामध्ये परस्परांचे संबंध हेही एक प्रकारे गुंतागुंतीचे असू शकतील. त्याच्यामध्ये माया, मोह, ममता अशा अनेक गोष्टी विकार म्हणून असणारच. अशा परिस्थितीमध्ये आपण परमात्म स्वरूप आहोत असं विमळ ज्ञान आणि हे विमळ ज्ञान झाल्यामुळं प्रपंचाच्या बाबत निश्चयाने समाधानाची स्थिती आपल्या स्वरूपविषयक स्मृतीनी अशी असली पाहिजे. मला कोणीतरी सांगितलं की त्यांचे सद्गुरु त्यांचा मुलगा गेला आणि सून घर सोडून त्यामुळे माहेरी राहायला गेली, तर त्यांची मनस्थिती इतकी बिघडली. या सर्वसामान्य अनेकांच्या घरी निर्माण होणाऱ्या परिस्थितीपैकी एक परिस्थिती आहे. त्यांची इतकी मनस्थिती बिघडली की ते कोणाला भेटेनासे झाले, बोलेनासे झाले, याच्यातून मार्ग कसा काढायचा त्यांना कळेनासं झालं. ते दुःखात चूर होऊन गेले. म्हणून निश्चयाचं समाधान, स्वरूप स्थिती प्राप्त झाली त्याचं समाधान हे सद्गुरूंच्या ठिकाणी असतं. आणि साधकांनी देखील विविध अडचणीच्या दुःखाच्या प्रसंगी आपलं स्वरूप समाधान सोडायचं नाही, स्वरूप समाधानामध्येच राहण्याचा अभ्यास करायचा. निश्चयाने आपण परमात्माच आहोत अशी बुजावणी आपल्या मनाची सातत्याने करत राहायची, विवेक राखायचा, हे करणं गरजेचं आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन समर्थ म्हणतात, याही वरी वैराग्य प्रबळ. प्रबळ वैराग्य म्हणजे वैराग्याची सहजता, प्रबळ वैराग्य म्हणजे दातोट खाल्लेलं असं वैराग्य नाही. सहज विरागी भाव, सहज विषयापासून अलिप्तता, खाण्याचे विषय आहेत त्याच्यापासून सहज दूर असणं, फिरण्याचे विषय आहेत त्याच्यापासून सहज दूर असणं, कपडा लत्ता दागिना असे विषय आहेत त्याच्यापासून सहज दूर असणं, हे सहज दूर असणं अंतरस्थितीमुळे शक्य आहे. एरवी देह शृंगारावा असं कोणाला वाटणार नाही, पण या सगळ्या ओव्या झालेल्या आहेत. मी परत नव्याने या ओव्यांवर निरूपण करायला लागलो. आपला आता चाललेला आहे ते म्हणजे, याही वरी अध्यात्म श्रवण हरिकथा निरूपण जेथे परमार्थ विवरण निरंतर. इथपर्यंत आपलं झालेलं होतं. जेथे सारा सार विचार तेथे होय जगदुद्धार. ज्या ठिकाणी सार म्हणजे सारभूत परमात्मा, अविनाशी अचळ चैतन्यमय अशी आनंद स्थिती, सार म्हणजे ब्रह्मज्ञान, सार म्हणजे अविनाशी जे आहे ते शोधून घेणं, शाश्वतामध्ये रमणं. ज्यांच्या ठिकाणी अशा प्रकारे शाश्वतामध्ये रमणं, ब्रह्मस्थितीमध्ये रमणं, ब्रह्मस्थितीचा विचार असतो, तसंच असार विचार देखील ज्यांच्या ठिकाणी असतो. दृश्य जगत हे कितीही खरं वाटलं, कारण त्याला स्पर्श करता येतो, ते पाहता येतं, तो श्रवणाचा विषय आहे. दृश्य जगत हे आकर्षक आहे, जेव्हा प्रथम ब्लैक एंड व्हाइट असे जे फोटो त्याच्याऐवजी कलर्ड फोटो आपल्याकडे यायला लागले तेव्हा हुबेहूब जसेच्या तसे रंग असणारे कलर्ड फोटो. तर स्वामीजी असं म्हणाले की हे जे असे फोटो आहेत तुम्ही जसे आहात तसा तशा वस्त्राचा रंग, डोळ्याचा रंग, केसांचा रंग, त्वचेचा रंग असे फोटो यायला लागले. तेव्हा स्वामीजी एका प्रवचनामध्ये म्हणाले की भगवंतांनी निर्माण केलेलं विश्व ब्लॅक अँड व्हाईट नाहीये आधीच्या फोटोंसारखं, असंच कलर्ड आहे, पण त्याच्यामध्ये रमायचं नाहीये म्हणाले. ते असार आहे याचा अर्थ ते जाणारं आहे, ते संपणारं आहे, त्याच्यामध्ये सार नाही. आपल्याला सार याचा अर्थ माहितीये की एखाद्या एवढ्या मोठ्या ढीकभर फळातून त्याचं सार काढावं, म्हणजे साली इतर अनावश्यक अशा गोष्टी सगळ्या काढून त्याचं केवळ सार जसं असावं आणि असार टाकून द्यावं. तसं जगतामध्ये जे असार आहे आणि काय सार आहे, असार गोष्टींकडे अति लक्ष गेल्यामुळं ज्या सारभूत गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळं सद्गुरूंच्या ठिकाणी सारासार विचार नेहमी राहत असतो आणि ज्या ठिकाणी सारासार विचार आहे त्या ठिकाणी जगदुद्धार होतो असं समर्थ म्हणतात. एका ठिकाणी ते असं म्हणतात की देह्यापाशी गेला देही तो कैसेनी होईल विदेही, म्हणून ज्ञात्या विरहित नाही ज्ञान मार्ग. म्हणून जो ज्ञाता आहे ज्ञात्यापाशी पाही ज्ञान मार्ग, ज्ञान मार्ग पाहायचा असेल तर ज्ञाता शोधायला पाहिजे. एक देहाला अतिशय महत्व देणारा, धंद्याला, पैशाला, मानाला, कीर्तीला अति महत्व देणारा, त्याच्यापासून दुसऱ्याचं कल्याण कसं होणार? तो जर तसा महत्व देणारा असेल तर तो स्वतःकरता महत्व देईल, तुमचं तो काय कल्याण करेल? तुम्हाला कल्याणाच्या दोन गोष्टी त्यात तो कसा सांगेल? म्हणून ज्या ठिकाणी सारासार विचार आहे आणि असार जाणून टाकणं आणि सार स्वीकारणं याबद्दल उपदेश जो करत असेल त्याच्याजवळ गेला कोणी तर त्याच्या विचारामुळं त्याच्याही जीवनाचं उन्नयन होतं. म्हणून जगत उद्धाराची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था ही सारासार विचार असणारे जे संत आहेत त्यांच्यापाशीच असते, सद्गुरूंपाशी असते, भगवद्गीतेपाशी असते, ज्ञानेश्वरीपाशी असते, दासबोधापाशी असते, कारण ते संतांनी केलेले उपदेश आहेत, भगवंतांनी केलेले उपदेश आहेत. समर्थ असं म्हणतात की जेथे सारासार विचार तेथे होय जगदुद्धार, नवविधा भक्तीचा आधार बहुत जनासी. नवविधा भक्ती म्हणजे श्रवणापासून सुरुवात होऊन आत्मनिवेदनापर्यंत जीवनाचं उन्नयन करणारी अशी भक्ती. समर्थ असं म्हणतात की बहुत जनासी, खूप सर्वसाधारण लोकांना मोठ्या जनसमुदायाला श्रवणापासून सुरुवात होऊन क्रमाक्रमानी परमार्थ विचार सांगणं, मुरवणं, पुढे साधना देणं आणि आत्मनिवेदनापर्यंत जाऊन पोचणं हा आधार अनेक लोकांना नवविधा भक्तीपासूनच आहे. म्हणून नवविधा भजन जेथे प्रतिष्ठिले साधन हे सद्गुरूचे लक्षण श्रुती ओळखावे. म्हणून जर सद्गुरू असतील तर ते नवविधा भक्ती साधन म्हणून सांगणारे असतील. नवविधा भक्तीमध्ये देखील श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण ही जी प्रवचनं चालली आहेत ती नवविधा भक्तीच्या अंतर्गतच चालली आहेत. नवविधा भक्तीच्या अंतर्गत आत्मनिवेदन भक्ती आणि आत्मनिवेदन भक्ती ज्यांनी प्राप्त होते ते ध्यान आधी आपण सुरुवातीला ज्ञानेश्वरीतलं पाहिलं आणि आता आपण दासबोधाकडे आलेले आहोत. श्रवण, कीर्तन, विष्णु स्मरणम हा एक काय म्हणू, हा एक ब्लॉक आहे. श्रवणाने सुरुवात होते परमार्थाची. ज्याला श्रवण नाही त्याच्यापाशी परमार्थ नाही, कारण तो स्वतःच्या कल्पनेने चालणारा आहे. स्वतःच्या कल्पनेने परमार्थ होऊ शकत नाही, कारण आपल्याला वाटत असलेली आपली कल्पना आणि आपली तयार झालेली जी मतं असतात ती शास्त्राला अनुकूल असतील असं नाही, ती उपनिषदांना अनुकूल असतील असं नाही, ती संतांना अनुसरून असतील असं नाही, ती आपल्या प्रकृतीला, आपल्या विकारांना, आपल्या कल्पनांना अनुसरून असतील. श्रवणामुळे त्याची लागवड होते उत्तम विचारांची, परमार्थ विचारांची, मशागत होते श्रवणामुळे. म्हणून श्रवण हे सद्गुरूंच्या ठिकाणी श्रवण आणि निरूपण हा उपक्रम सतत चालू असतो. आणि श्रवणातूनच कीर्तन निर्माण होतं. कीर्तन म्हणजे स्तुती स्तवन, गुणांचं स्तवन, चरित्राचं स्तवन, रूपाचं स्तवन, कीर्तीचं स्तवन. मग तो ईश्वराच्या रूपाचं, गुणाचं, कीर्तीचं स्तवन करायला लागतो. तो सगळीकडे ते सांगायला लागतो जे ऐकलेलं असतं, जे ठसलेलं असतं. तसंच ज्यांच्याकडून ऐकतो ते त्याला प्रमाण होऊन जातात, त्यामुळे तो त्यांचीही स्तुती करायला लागतो, त्यांच्या गुणांची स्तुती. त्यांनी जे सांगितलेलं आहे ते आणि चार ठिकाणी आपल्याला जसं समजलंय, भावलंय, तसं सांगायला लागतो. तो सद्गुरूंचा चाहता होतो. तो जिथं जाईल तिथं आपल्याला जो मार्ग मिळाला आहे तर तो मार्ग आपल्या संबंधित जे आहेत तर त्यांना वर्णन करून सांगावा अशी इच्छा धरतो. त्यालाही कीर्तन म्हटलेलं आहे. आणि शेवटी तो नामस्मरणापर्यंत येतो. हे नामस्मरण सद्गुरूंचं असेल, भगवंताचं असेल, एवढं झाल्यानंतर पादसेवन, अर्चन, वंदन आणि दास्य हा एक ब्लॉकच म्हणू. आदसेवन म्हणजे सद्गुरूंकडून अनुग्रह घेतो, मग त्याला अनुग्रहाची इच्छा होते. आदसेवन समर्थ असं म्हणतात की मार्ग होयेपरी अंतरिक्ष, जेथे सर्व ही पूर्व पक्ष, आत्मा ठाईंचा अलक्ष लक्ष वेना. जो अंतरिक्ष मार्ग आहे ऊर्ध्वगामी जाणारा, तो सद्गुरु त्याला शिकवतात, सांगतात, त्याच्याबद्दल उपदेश करतात, तो ध्यानाला बसायला लागतो. तो जसा ध्यानाला बसायला लागतो तसाच तो आपल्या घरात सद्गुरूंचा फोटो आणून ठेवतो. पूर्वी कधी जर देवाचे वगैरे पूजा घरात होत नसेल तर तो पूजा करायला लागतो. आपल्याकडे येणारा एक साधक स्वामीजींकडे यायला लागला, त्याने अनुग्रह घेतला, घरात स्वामीजींचा फोटो लावला. त्याच्या घरातले लोक म्हणाले की हे काय केलं, असू दे, माझे सद्गुरू आहेत, त्यांचा फोटो मी लावला. कालांतराने तो पूजा करायला लागला की आपल्या घरात मी तर कधी पूजा नाही केली. तू हे पूजा वगैरे या भानगडीत कशाला पडतोस, ते देव होते एका फडताळामध्ये, देव्हाऱ्यातच होते पण कपाटात होते. त्यांनी त्याची पूजा करायला सुरुवात केली. गणपतीचे दिवस आले, तो म्हणाला की आपल्या घरी गणपती बसू. घरातले मोठे लोक म्हणाले आपण हे असं कधीच काही केलेलं नाही, गणपती वगैरे कसला बसवायचा, नाही पण माझी इच्छा आहे म्हणून मला बसवावं असं वाटतो. त्यांनी गणपती बसवायला सुरुवात केली. घरच्यांना माहिती नव्हतं की आपल्या घरी किती दिवसांचा गणपती असतो, काय असतं. त्यांनी असं ठरवलं, स्वामीजींचा गणपती 5 दिवसांचा, आपला गणपती 5 दिवसांचा. अर्चन हे आपोआप तुमच्या जीवनामध्ये उतरतं. केवळ ध्यानानी परमात्म्याशी एकरूपता एवढाच विषय राहत नाही, तर जे आराध्य आहे त्याची पूजा करावी असं वाटायला लागतं, त्याला वंदन करू लागतो. त्याच्या योगानी इतर ठिकाणी नम्र व्हायला सुरुवात होते, सर्वत्र नम्र व्हायला सुरुवात होते. आणि आपण सद्गुरूंचे दास आहोत, ईश्वराचे दास आहोत, आणि दासाचं कर्तव्य सद्गुरूंची कीर्ती वाढवावी, सद्गुरूंची सेवा करावी, देवाची कीर्ती वाढवावी, देवालयाची सेवा करावी, असं दास्यत्व करायला तो सुरुवात करतो. आणि म्हणून मग तो सद्गुरूंचा लाडका होतो. सद्गुरू त्याच्याशी सख्याचा संबंध ठेवतात. आणि तो आत्मनिवेदनाला प्राप्त होतो. चालता बोलता निचेष्टित पडिले नसता, मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरूचे नियोगे, असे अशी आत्मनिवेदन भक्ती सायोज्य मुक्ती त्याचा तो धनी होऊन जातो. म्हणून नवविधा भरिले साधन हे सद्गुरूचे लक्षण श्रुती ओळखावे. त्याऐवजी स्वामीजी असं म्हणत असत की एक विद्वान आणि समाजामध्ये देखील चांगली प्रतिष्ठा असणारे असे त्यांच्या दुकानात येत असत, चर्चा करत असत, आणि स्वामीजींना म्हणत असत की आता ज्ञानेश्वरीत अडकून पडू नका, आता जरा अमृतानुभव वगैरे त्याच्यावर बोला, असं स्वामीजींना सांगायचंय. चर्चा करायचे, मित्रत्वाचे संबंध होते. तेव्हा स्वामीजी देखील स्वामी माधवनाथ म्हणून एवढे मोठे झालेले नव्हते. ज्ञानेश्वरी निरूपणकार आणि स्वरूपानंदांचे शिष्य एवढीच त्यांची ओळख होती. की आता बास झाली ज्ञानेश्वरी, आता जरा अमृतानुभव सांगा. आणि स्वामीजींना म्हणायचे की घरी एकदा या तुम्ही माझ्या. स्वामीजी म्हणाले, एकदा मी दुकानात जाता जाता तुमच्या घरी येईन. मला एरवी तसा वेळ नसतो, पण सकाळी लवकर निघेन आणि येऊन जाईन. म्हणून स्वामीजी त्यांच्या घरी एकदा 15 मिनिटं घरातून लवकर निघाले. दुकान तर वेळेवरी उघडायचंय, 15 मिनिटं त्यांच्या घरी थांबायचं आणि दुकान उघडायला जायचं. म्हणून त्यांच्या घरी गेले. पूर्वी तुम्हाला माहितीये, सगळेच लोक वाड्यांमध्ये राहत असत, 2 किंवा 3 खोल्या असत, असं त्यांचं तेव्हाचं पुणे, तेव्हाचं घर होतं. स्वामीजी गेले तर त्यांची तरुण मुलगी 18-20 वर्षांची बाहेरच्या खोलीमध्ये, स्वामीजी असं सांगत असत की मी त्यांच्या घरी 8 वाजता गेलो तर 8 वाजता मुलगी पलंगावर झोपलेली होती. त्यांनी तिला हलवून उठवली, ती आतल्या खोलीत निघून गेली, तिथं बसण्यासाठी जागा केली. तिथं म्हणाले, मी बसलो, घरात अस्ताव्यस्त पसारा. स्वामीजी म्हणाले की मला फार वेळ नाही आहे, तुम्ही बोलवत होतात, मी एखाद दिवशी येईन म्हटलो म्हणून आलो. काय तुम्ही दूध घेणार, चहा कॉफी? आता सकाळच्या वेळेला मी काही घेणार नाही. ठीक आहे म्हणाले, मी निघतो, तुमचा देव कुठे? देवाला नमस्कार करून जातो. त्यांनी आत नेलं आतल्या खोलीमध्ये. देव त्याच्यावर फुलं काळी पडलेली होती, कधी काळी पूजा केली असेल. सगळा मळलेला देवहारा होता. ते म्हणाले, ही पूजा? ते म्हणाले की आम्ही पूजा वगैरे करत नाही, आम्ही अमृत अनुभव आले. स्वामीजी असं सांगत असत की अशा केवळ तत्वज्ञ म्हणून ज्यांना काहीतरी ग्रंथातून अभ्यासायचं आणि बोलायचं, अशा लोकांचा काही त्यांना स्वतःलाही उपयोग नाही, वैयक्तिक शिस्त नाही. घरामध्ये स्वच्छता साधी नाही, देवाची पूजा नाही, यांच्यापासून कोणाला लाभ होणार? म्हणून नवविधा भजन जेथे प्रतिष्ठिले साधन, हे सद्गुरूचे लक्षण श्रुती ओळखावे. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान, बाह्य निष्ठेचे भजन, तेथे बहु भक्त जन विश्रांती पावती. म्हणून ज्याच्या अंतर्यामी शुद्ध ब्रह्मज्ञान आहे, चिंतनानी तद्रूपता आहे, ध्यानानी स्वरूपाची प्रचिती घेतो आहे, सहज परमात्म्याचा बोध अंतर्यामी वागवतो आहे, अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान, निसंदिग्धपणाने ब्रह्मज्ञान अंतर्यामी वास करत आहे. आणि ब्रह्मज्ञान याचा साधा अर्थ शांतीला प्राप्त झालेला, आनंदाला प्राप्त झालेला. आपण देह नाही, आपल्याला जन्म मृत्यू नाहीत, ते देहाला आहेत, असा बोध असणारा आणि प्रेमानी वर्तन करणारा, ब्रह्मज्ञान याचा एवढाच अर्थ आहे. सर्व भूतमात्रांशी समत्वानी आणि प्रेमानी वर्तन करणारा, भेदभाव न राखणारा, बाह्य निष्ठेचे भजन अशी आपल्या अंतर्यामी परमात्म्याची अपरोक्ष अनुभूती घेऊन प्रेमानी वर्तन करणारा, करुणा असणारा, दया ज्याच्या ठिकाणी आहे असा, आणि बाहेर आत जी अंतरशांती आहे ती अंतरशांती परमात्म्याची आहे, जे सुख आहे ते परमात्म्याचं आहे, त्या आतल्या सुखाला, आतल्या शांतीला या मूर्तीमध्ये पाहणारा, रामाच्या ठिकाणी पाहणारा, कृष्णाच्या ठिकाणी पाहणारा, पांडुरंगाच्या ठिकाणी पाहणारा, दत्तात्रेयांच्या ठिकाणी पाहणारा, सगुणाच्या ठिकाणी पाहणारा, आणि त्यांच्या समोर लीन होणारा, कारण चिंतन करत असताना चिंतनाच्या वेळेला तो आतल्या सुखशांतीला प्राप्त होईल, ध्यान करत असताना ध्यानाच्या वेळेला तो परमात्म्याशी एकरूपता साधेल, इतर वेळेला सतत तर चिंतन नाही करत, सतत तर डोळे मिटून ध्यानाला बसायचं नाहीये, कर्म करायचे आहेत, संसार करायचा आहे, उद्योग व्यवसाय करायचा आहे, जीवन जगायचं आहे, आणि बाहेरचं जीवन जगायचं असेल ते देह मन बुद्धीने जगायला लागतं, ती देह मन बुद्धी म्हणजे आपण देह आहोत। रामकृष्ण म्हणत असत की कोणीही कितीही झाला तरी काही एक अहंकार ठेवूनच त्याला वावरायला लागतं, जसा ज्ञानाचा मी, भक्तीचा मी, कर्माचा मी असा राखूनच त्याचा व्यवहार होणार, अशा वेळेला आपण स्वतः देहवान आहोत आणि कर्म करतो आहोत, अशा वेळेला सगुणापुढे नम्र होण्याखेरीज गत्यंतर नाही। म्हणून बाहेर अत्यंत निष्ठापूर्वक श्रद्धा ठेवून भजन, सद्गुरु असे असले पाहिजेत असं समर्थ सांगतात, त्याच्या आत शुद्ध ब्रह्मज्ञान आहे आणि बाहेर तो अतिशय तळमळीचा भक्त आहे, ब्रह्माचं प्रतीक असणारं जे सगुण, त्या सगुणापुढे नम्र होतो आहे, त्याची भक्ती करतो आहे, याचं कारण भक्ती ही देहाची गरज आहे, प्रेम ही देहाची गरज आहे, प्रेम करणं ही देखील तुमच्या देहाची गरज आहे, प्रेम स्वीकारणं ही देखील तुमच्या देहाची गरज आहे, ही जी भक्ती आहे ही भक्ती विषयाकडे घेऊन जात नाही, आणि प्रेमाची तर अभिव्यक्ती होते, असं असल्यामुळे ही सगुणाची भक्ती देखील निर्गुणाच्या भक्तीचं समाधान देते। अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान, बाह्य निष्ठेचे भजन, तेथे बहु भक्त जन विश्रांती पावती, असं ज्यांच्यापाशी आहे अशा सद्गुरूंच्या ठिकाणी बहु भक्त जन, खूप लोक ते प्रेरित होतात, तेही त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात, त्यांना विश्रांती प्राप्त होते, याचा अर्थ शांती प्राप्त होते, श्रांत झालेले बाहेरच्या व्यवहारामध्ये, कर्मामध्ये, कुटुंबामध्ये, उद्योग व्यवसाय धंदा या ठिकाणी ते अशा व्यक्तीकडे म्हणजे सद्गुरूंकडे आले की जणू विश्रांती त्यांना मिळते, त्यांना जीवन जगण्याची नवीन उमेद संजीवनी प्राप्त होते असं समर्थ सांगतात. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवीवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोपा माहुली प्रभु स्वामी. बोला पुंडली कवर दे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर.